पवित्र शास्त्र बाइबल वाचन कार्यक्रम मार्कुज शुभवर्तमान अध्याय 3 मराठी। मार्कुज शुभवर्तमान अध्याय 3 लुल्या हाताचा मनुष्यास बरे करणे। पुन्हा तो सभास्थानात गेला। तेथे लुल्या हाताचा एक मनुष्य होता आणि त्याजवर दोष ठेवावा म्हणून शब्बात दिवशी तो त्याला बरे करील की काय हे पहावयास ते टपून राहिले। त्याने लुल्या हाताच्या मनुष्यास सांगितले की मध्ये उभा राहा। मग त्याने त्यास म्हटले, शब्बात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा मारणे, यातून कोणते उचित आहे? पण ते उगेच राहिले। मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वाकडे रागाने पाहिले व त्या मनुष्याला सांगितले, आपला हात लांब कर। त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला। मग परुषांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा याविषयी हेरोदियाबरोबर त्याविरुद्ध ताबडतोब मसलत केली। इतर रोग्यास बरे करणे। येशू आपल्या शिष्यासह निघून समुद्राकडे गेला, तेव्हा गालिलातून मोठा मेळा त्याच्या मागे चालला आणि यहुदिया, यरुशलेम, इदोन आणि यार्देनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन यांच्या आसमंतातला प्रदेश, यातून मोठा मेळा तो जी कृत्ये करीत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आले। तेव्हा दाटीमुळे चेंगरू नये म्हणून त्याने आपल्या शिष्यास एक होडी तयार करायला सांगितले, कारण त्याने बहुत जणास बरे केले म्हणून जे सर्व पिडलेले होते ते त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडू लागले। जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून ओरडून बोलत की तू देवाचा पुत्र आहेस, तेव्हा मला प्रगट करू नका, असे त्याने त्यास पुष्कळ निक्षून सांगितले। येशू आपल्या 12 प्रेषितांची निवड करतो। मग डोंगरावर चढल्यावर त्याच्या मनाला वाटले त्यास त्याने बोलाविले व ते त्याचकडे आले। तेव्हा त्याने 12 जणास नेमिले अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे, आपण त्यास उपदेश करावयास पाठवावे आणि रोग बरे करण्याचा व भूते काढण्याचा अधिकार त्यास असावा। त्याने शिमोन याला पेत्र हे उपनाव दिले, जब्दीचा पुत्र याकोब व याकोबाचा भाऊ योहान यास बेनेरेगेश म्हणजे गर्जनेचे पुत्र हे उपनाव दिले, अंद्रिया, फिलिप, बर्तलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, तद्य, शिमोन कनानी व त्याला म्हणजे येशूला धरून देणारा यहुदा इस्कारियोत अशी त्यांची नावे होती। नंतर तो एका घरात आला। सैतानाच्या सहाय्याने येशू आपली कामे करतो या आरोपास त्याने उत्तर दिले। तेव्हा पुन्हा लोक इतके जमले की त्यास भाकर खावयासही सवड मिळेना। त्याचे आप्त हे ऐकून त्याला धरावयास निघाले, कारण तो शुद्धीवर नाही असे ते म्हणत होते। तसेच यरुशलेमाहून जे शास्त्री खाली आले होते ते म्हणत होते की त्याला बालजबूल लागला आहे व तो भूतांच्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने भूते काढितो। तेव्हा तो त्यास आपणाजवळ बोलावून दाखले देऊन बोलू लागला की सैतान सैतानाला कसा काढील, आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही, तसेच आपसात फूट पडलेले घर टिकत नाही। सैतान स्वतःवरच उठतो व त्यामध्ये फूट पडते तर तो टिकत नाही, त्याचा शेवट होतो। बळवान मनुष्याला बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याचे जिन्नस कोणाच्याने लुटवत नाही, बांधल्यावर तो त्याचे घर लुटील। मी तुम्हास खचित सांगतो की मनुष्याच्या पुत्रांना सर्व पापे व जी जी दुर्भाषणे ते करतील त्या सर्वांची क्षमा होईल, कारण जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करील त्याला क्षमा कधी होत नाही, तर तो सर्व काल राहणाऱ्या पापाचा दोषी आहे, त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असे ते म्हणत होते, म्हणून तो असे बोलला, खरे बंधुत्व, खरे बंधुत्व। तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले आणि त्यांनी बाहेर उभे राहून निरोप पाठवून त्याला बोलाविले। त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते। त्यांनी त्याला म्हटले, पहा, आपली आई व आपले भाऊ बाहेर आपला शोध करीत आहेत। त्याने त्यास उत्तर दिले, माझी आई कोण व माझे भाऊ कोण? जे त्याच्या भोवती बसले होते त्याचकडे तो पाहून म्हणाला, माझी आई व माझे भाऊ पहा, जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वर्ततो तोच माझा भाऊ, बहीण व आई।